विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. निरोगी भारत, समृद्ध भारत आणि विकसित भारत ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांसह प्रत्येकाचं योगदान आवश्यक असून आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांची मोठी जबाबदारी आहे. त्यादृष्टीनं महिन्यातून एक दिवस मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार उपलब्ध करून देण्याच्या जनसेहत सेतू आरोग्य शिबिर कार्यक्रमात वैद्यकीय व्यावसायिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. ते आज पुण्यातील विमाननगर इथल्या सिम्बॉयसिस ऑडिटोरियम इथं आयोजित केलेल्या जनसेहत सेतू शिबिराचं उद्घाटन आणि पोर्टलच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. सर्वोत्तम मनुष्यबळ ही राष्ट्राची शक्ती असून अशा शिबिरांबाबत जनजागृती करण्याचं आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी यावेळी केलं. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, फोर्स वनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ कृष्णप्रकाश, आरोग्य अधिकारी नीना बोराडे आदी यावेळी उपस्थित होते. राज्यात 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत 40,776 रुग्णांना 333,06,81,500 रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. हा निधी प्राप्त होण्याच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणांमुळे आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्यामुळे पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग वाढला आहे. परिणामी अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे. सातारा जिल्ह्यात विविध 20 गंभीर आजारांसाठी 12,96,20,500 रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. गरजू रुग्णांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी 18-00-12-32-211 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केलं आहे. जिल्हा तसंच गाव पातळीवर विकास कामांबरोबरच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण क्षमतेनं झोकून देऊन काम करण्याचं आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं माझं गाव आरोग्य संपन्न गाव विभागीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही संकल्पना प्रत्यक्ष उतरवण्यासाठी आवश्यक असलेल्या कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगारक्षम करून त्यांना महाराष्ट्राचा आर्थिक कणा करण्यावर भर आहे. ही योजना ग्रामीण पशुपालकांच्या आर्थिक तसंच सामाजिक विकासाचं एक सशक्त माध्यम ठरणार असल्याचं प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. ते आज पुण्यात पशुसंवर्धन आयुक्तालयात मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सादरीकरण आणि अंमलबजावणी कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यात सुरू केलेल्या SIR अर्थात मतदार यादी सखोल पुनरीक्षण मोहिमेत पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील 1,26,000 मतदारांचं मॅपिंग पूर्ण झालं आहे. मतदार नोंदणी कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार वडगाव शेरी मतदारसंघात 5,24,000 इतके मतदार आहेत. त्यातील 1,26,000 मतदारांची त्यांच्या 2002 मधील मतदार यादीतल्या नावाशी जोडणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यातील येरवडा भागातून मतदारांचा प्रतिसाद सर्वसाधारण तर वडगाव शेरी, विमाननगर, लोहगाव, धानोरी, खराडी या परिसरातून मतदारांचा प्रतिसाद कमी आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील ज्योती सावित्री ही जिल्हा परिषदेची पहिली इंग्रजी माध्यमाची आणि केंद्रीय बोर्डावर आधारित ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उद्यापासून सुरू होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंती वर्षाच्या प्रारंभदिनी हा सोहळा पार पडणार असल्याचं जगदाळे यांनी सांगितलं. या शाळेत बालवाडी ते इयत्ता 12वीपर्यंत CBSE अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण दिलं जाणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून मावळ तालुक्यात भेसळयुक्त आंबा पल्प तयार केल्या जात असलेल्या कारवाईत 2,23,196 रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे. चौकटीबाहेरचा नाविन्यपूर्ण विचार करण्याची क्षमता आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरतं किंवा परीक्षेसाठी ज्ञानार्जन न करता त्याचा प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनात वापर करण्यासाठी प्रयत्नशील व्हायला हवं असं आवाहन स्कोडा ऑटो फोक्स वॅगन इंडिया कंपनीचे रामहरी कुटे यांनी केलं आहे. ते आज पुण्यातील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सतर्फे व्यवस्थापनातील नाविन्यता आणि माहिती तंत्रज्ञान विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. हवामान. पुणे आणि परिसरात कमाल तापमान 35 तर किमान तापमान 18.6 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही याच स्वरूपाचं तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.